मान लो फिर 2-3 दिवस तो म्हणजे कोरोना व्हायरस आहे आणि तुम्ही कसं बोलवत आहे आम्ही घराच्या बाहेरच नाही ना. मार्केटची यायला आहे मोदीच्या काळाची ठेवली लागली परत.
आणि म्हणजे काँग्रेसच्या वेळेला काँग्रेस काय करायचं तुम्ही नगर आम्हाला बोलतो
आपण काय समजवणं वगैरे आता करत नाही. त्याला खरंच गरज आपल्याला त्याला घेतच आपण तरच तो येणार.